विविध भारती पुणे दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रविवारच्या सुट्टीचा दिवस साधत पुणे शहरामध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला सत्तेचा सोस नाही तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचा आहे म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या अशी साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात दिली. कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये राज ठाकरे बोलत होते. फडके हौदा चौकात झालेल्या या सभेच्या वेळी मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, उमेदवार गणेश भोकरे आदी उपस्थित होते. राज ठाकरे पुढे म्हणाले की पुण्यातील कसब्याला ऐतिहासिक वारसा आहे. मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत सोन्याचा नांगर फिरवून हे शहर वसवलं होतं. आज अस्ताव्यस्त वाढलेलं हे शहर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. जय शिवाजी अशा घोषणा देऊन चालणार नाही तर इतिहास समजून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. पालकमंत्री नात्यानं रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भावना कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. त्यांनी आज एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पर्वतीचं जतन आणि संवर्धन करून आपला वैभवशाली वारसा आणि संस्कृती जपता आली त्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती महायुतीच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली. मिसाळ यांच्या प्रचारार्थ लक्ष्मीनगर म्हाडा कॉलनी पर्वतीगाव परिसरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी कसबा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचं जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांचा आधार ठरत असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही योजना यशस्वी ठरत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. सदाशिवपेठ परिसरात आज रासने यांच्या प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या योजनेअंतर्गत 7,000 अधिक नागरिकांची विकास कामं मार्गी लावली असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली. राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर भजन कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करणार आहे. या प्रचार वारीची सुरुवात पुण्यातील पत्रकार भवन इथून झाली. यावेळी हरिनामाचा गजर करीत वारकऱ्यांनी सर्व धर्मसमभाव जपणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीचे प्रमुख हरिभक्तपरायण विठ्ठल मोरे, राज्य उपाध्यक्ष हरिभक्त परायण मुबारक शेख यांच्यासह टाळ मृदुंग विणा घेऊन शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते. पुणे कॅन्टॉनमेंट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इतर उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजय करण्याचा निर्धार आज विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. रिपब्लिकन युवा मोर्चा आणि महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आज नवयुग बँक्वेट हॉल इथं आंबेडकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतपेट्या वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे म्हणजेच एसटीकडे 500 बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे एसटी विभागातून बस पुरवण्याचं नियोजन सुरू केलं आहे अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली. वंदे मातरमच्या निर्मितीचं 150वं वर्ष सुरू झाल्याच्या निमित्तानं वंदे मातरम सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे आज पुण्यात शाहू लक्ष्मी कलाक्रीडा अकादमीच्या सहकार्यानं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल आणि परत शुभारंभ लॉन्स असा या वॉकेथॉनचा मार्ग होता. यामध्ये सुमारे 2,000 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण वंदे मातरमचं सामूहिकरित्या गायन करून जयघोष करण्यात आला. तसंच यावेळी वंदे मातरमचे संशोधक अभ्यासक बिलिंद सबनीस यांनी या साहित्यकृतीच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा घेतला. पुणे आणि परिसरात सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणत असून उद्याही शहरात हवामान कोरडं राहून किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.